तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी अमित राज. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
माझ्या समोर एक साऊथ इंडियन ऍक्टर सारखा लुक असलेला एक खूप मोठा म्युझिक कंपोजर, ज्याच्या घरी मी सध्या आली आणि माझ्या डोळ्यासमोर मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही पण खूप साऱ्या ट्रॉफीज लागलेल्या आहेत आणि आल्याला इतकं गोड स्वागत. म्हणजे एक तर चखली आणि नागपूरचा पेढा खाऊन यु नो गप्पांची सुरुवात झाली आहे आणि सरबत तर मी आत्ताच घेतलंय. अमित राज इज विथ अस. हेलो. ऑलराईट, पहिली गोष्ट तर तुझं नाव म्हणजे अमित पर्यंत ठीक आहे, पण हे अमित राज म्हणजे असं ऍक्च्युली यु नो इट साऊंड लाईक अ राजा महाराजा टाईप, यु नो. सो ह्या नावामागची हिस्ट्री काय, कोणी ठेवलं हे तुझं नाव?
हे नाव माझ्या सद्गुरूंनी ठेवलं, कारण आधी अमित सावंतच होतो आणि त्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीत आलो, मी आधी हिंदीमध्ये होतो, त्यानंतर मी जसं मराठीत आलो 2011 तर मराठीत आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं एक नाव तुझं आपल्याला चेंज करायला लागेल, अँड ही सेड की अमित राज आपण ठेवूया. अमित राज एकत्र आहे, खूप लोक अमित आणि राज वेगळं करतात आणि बऱ्याच लोकांना वाटतं की अमित एक वेगळा माणूस आहे आणि राज कोणतरी वेगळा माणूस व्यक्ती आहे, पण एकच आहे, अमित राज एकत्र आहे. सो माझ्या सद्गुरूंनी ठेवलं.
तुझा जन्म कुठला आणि तुझ्या घरात आता आई बाबा तर मला दिसले आणि एक छोटीशी तुझी कुत्री पण आम्हाला दिसली, पण मला सांग की बाकी तुला भावंड बहीण किती आहेत?
मी एकुलता एक आहे आणि माझी आई शी वॉज पासपोर्ट ऑफिसमध्ये होती आणि शी वॉज अ गॅझेटेड ऑफिसर. वडील माझे MTNL होते अँड ही वॉज ऑल्सो ऑन अ बिग पोझिशन. त्यामुळे असं होतं की घरी वातावरण सगळं असं म्हणतात ना की एकुलता एक असल्यामुळे की भाई इंजिनिअरिंगच करायला पाहिजे किंवा शिक्षण महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढा काय असं काही नव्हतं, कारण माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जसं कोणी नव्हतं की ज्यांनी म्युझिकमध्ये काही केलंय किंवा कलेमध्ये काही केलंय, तर त्यामुळे मला तसा काही सपोर्ट नव्हता, पण ॲट अ सेम टाइम बऱ्यापैकी त्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे त्यामुळे मी दोन्ही केलं, इंजिनिअरिंगही केलं आणि ॲट अ सेम टाइम मी हेही करतो.
मला सांग की शाळा कुठली होती आणि ती धमाल आठवते का तुला?
बिलकुल आठवते, कारण माझी शाळेचं नाव होतं JB खोत हायस्कूल म्हणून आणि इंग्लिश मिडियम होती. एक तर मी तसाही मस्तीखोर होतो खूपच, एकुलते असल्यामुळे जरा खूप जास्त लाडावलेलो, पण खूप असं वाटायचं सतत की एक तरी भावंड असावं कोणतरी असावं, कारण माझ्या ओव्हरऑल बिल्डिंगमध्ये आम्ही जिथे आधी राहायचो तिथे सगळ्यांना कोण ना कोणतरी होतं, म्हणजे भाऊ असेल, मोठा भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल, पण मला तसं काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी आपलं मित्रच माझे भाऊ आणि तेच माझं सगळं असं होतं, पण त्यामुळे मजा पण केली, खूप मजा आली.
जसं माझी बहीण मला म्हणायची की तिने माझा आवाज ओळखला होता, तसं तुझ्या घरात तू असं काय करायचास, कुठल्या खोड्या कुठल्या सवयींमुळे तुझं हे गाणं प्रकरण पुढे आलं?
मला अजून आठवतंय की आम्ही लहान असताना आमच्याकडे तो मर्फीचा एक रेडिओ होता आणि माझ्या वडिलांना आणि आईला दोघांनाही खूप हौस ऐकायची गाणं, दोघंही ऐकायचे, कारण माझे आजोबा पायपेटी वाजवायचे, तर त्यामुळे संगीत हे तसं म्हणजे मी म्हणेन प्रोफेशनली किंवा क्लासिकली असं काही नव्हतं आमच्या घरात, पण ऐकणं खूप होतं सतत आमच्या घरी. मला अजून आठवतं की आम्ही कधी लाईट गेली काही झालं की अंधार असायचा आणि त्या अंधारात आम्ही एका त्या बेडरूममध्ये छोट्याशा बेडरूममध्ये आम्ही सगळे असे, म्हणजे आम्ही एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे जवळजवळ 11 होतो एकत्र 1 BHK, पण तो मर्फीचा रेडिओ चालू असायचा आणि ती कंटिन्युअस ती सिबाका गीतमाला आणि अमुक तमुक त्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस कानावर येत असायच्या, मग ते संडे असला तर मग मराठी गाणी आणि नंतर मग हिंदी गाणी जुनी गाणी, त्यामुळे हे कानावर संस्कार त्यातून मला असं पडलेच होतेच, बट ॲट अ सेम टाईम मी लहान असल्यापासून शिकत होतो, मी पंडित अभ्यंकर होते त्यांच्याकडे मी शिकायला असायचो, गाणं शिकायचो, नंतर त्याच्यानंतर विनोद भट म्हणून होते त्यांच्याकडे मी शिकायला लागलो, जे हेमलता तुम्हाला माहिती असेल अखियों की जरोगे से जनी त्यांचे लहान भाऊ आणि जे अल्लारखा खान साहेबचे साहेबांचे पहिले स्टुडंट त्यांच्याकडे मी शिकत होतो, त्यामुळे हे मुळातच ते आधीपासून म्हणजे संस्कार येतच होतच होते माझ्यावर, पण ह्यात प्रोफेशन करीन असं वाटलं नव्हतं.
आणि मला आठवतं की बालवाडीचं एक सर्टिफिकेट मिळतं अमित, की ज्याच्यावर लिहिलेलं असतं की तुमच्या काय सवयी असतात, तुम्ही किती खोड्या करता, किती पाढे म्हणता, गाणी कशी गाता, तर ते कधी तू बघितलंस का खरंच आणि त्याच्यावर काही लिहिलेलं तुला आढळलं का?
नाही, मी शाळेत असताना मला अजून आठवते की मी कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये तसं बघायला तर मी नव्हतोच, म्हणजे आता मला माझे शाळेचे मित्र भेटतात किंवा मैत्रिणी भेटतात, त्या म्हणतात की अरे यार तू म्युझिक डायरेक्टर कसा झालास, कारण आम्हाला कधीच माहित नव्हतं, कारण मी शाळेत कधीच गायलो नाही आयुष्यात, कधीच नाही गायलो शाळेत, मी जे गायचो ते इथेच गायचो, घरी गायचो आय वॉज लाईक अ बाथरूम सिंगर आय वुड से. किंवा मी घरी गात असायचो, रियाज वगैरे घरी करायचो, पण लोकांना कोणालाच माहिती नव्हतं शाळेत की मी गातो वगैरे. मला अजून आठवतं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती आणि माझ्या आईने मला जबरदस्ती काहीतरी करून शाळेत पोहोचवलेलं. तिथे पण मी, कारण मी लाजरा, मी खूप असा बुजरा होतो. पण नंतर हळूहळू जसं कॉलेजमध्ये गेलो तसं मित्र मैत्रिणी वाढल्या, सगळ्याच गोष्टी वाढत गेल्या आणि मग त्यानंतर मग कुठेतरी वाटलं की यार करायला पाहिजे, आपण गायला पाहिजे. म्हणून किशोरदांची खूप गाणी गायचो. किशोरदा वॉज माय फेवरेट, आताही माझे खूप फेवरेट सिंगर आहे. आणि आर डी बर्मन, बर्मनदा, तर त्यामुळे ह्यांची गाणी सतत ऐकत असायचो, गात असायचो. तर त्यामुळे शाळेमध्ये असे काही लोकांना माहीत नव्हतं. 93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.